आकाशवाणी नागपूर, हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मृद आणि जलसंधारण विभागाच्या सुमारे 8767 पदांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावान बंदी. आणि राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना 30 जून पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य. आता सविस्तर बातम्या. मृद आणि जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मृद आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे. वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्याचप्रमाणे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याच्या संधींची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय. तसंच विजा भज प्रवर्गात खासगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळातील उच्च माध्यमिक शिक्षकांना 12 आणि 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणी लागू करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि नागपूरचे संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिसान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहे. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNG वापर बंधनकारक केलाय. तसंच पंतप्रधान उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदणी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहे. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलंय. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. येत्या 30 जून पर्यंत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य करण्यात आलंय. राज्यात यासंदर्भातल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी हे क्रमांक बसवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP नोंदणी करावी आणि कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलं आहे. भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयातर्फे राबवण्यात आलेल्या विविध संकल्पना आधारित उपक्रमांमध्ये देशातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. त्यात भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत इटगावला राष्ट्रीय स्तरावरचा बालस्नेही पंचायत या संकल्पना प्रकारात प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून क्लायमेट एक्शन या संकल्पना प्रकारात भंडारा जिल्ह्यातील खैरी वाल्माझारी या ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय. 1 कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभरातून अभिवादन करण्यात येत आहे. नागपूर महावितरणच्या विद्युत भवन मुख्य कार्यालयात देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजण्यात आला. नागपूर मनपामध्ये देखील अभिवादन कार्यक्रम पार पडला. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत अमरावती परिमंडळात आतापर्यंत 48,741 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून अनेक ग्राहकांचे वीज बिल शून्यापर्यंत आले आहे. या योजनेत 2 किलोवॅटपर्यंत 60,000 तर 3 किलोवॅटसाठी 79,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जात आहे. अमरावती जिल्ह्यात 33,846 तर यवतमाळ जिल्ह्यात 14,895 ग्राहकांनी सौर प्रकल्प बसवले आहे. बोनस, पेन्शन आणि खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील तीनही वीज कंपन्यातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. नागपूरसह राज्यभरात आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शनं केली. गेल्या 20 वर्षांपासून मिळणारा दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान यंदा अद्यापही देण्यात आलं नसल्याचा आरोप नागपूरच्या महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता आणि अधिकारी कृती समितीच्या वतीनं करण्यात आलाय. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झालाय तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. महाराष्ट्र शासनानं कामगार संहिता नियमाच्या प्रस्तावित प्रारूपावर हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन केलंय. कामगार आयुक्त कार्यालयाच्या महाकामगार .gov.in या संकेतस्थळावर हे प्रारूप उपलब्ध आहे. हवामान. पश्चिम विदर्भ अकोला, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात देखील आज उष्णतेची लाट राहणार आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर अमरावती जिल्ह्यात 44.4 तर वर्धा जिल्ह्यात 44° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 43° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उद्या आणि परवा देखील उष्णतेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42° सेल्सिअस दरम्यान आहे. दरम्यान आज नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं संध्याकाळी 7:30 होईल. अमूल आणि मदर डेअरी यांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. दुधाचे नवे दर आजपासून लागू झाले. कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दरवाढीतून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेचा मोठा हिस्सा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या सुमारे 8,767 पदांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी आणि राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना 30 जूनपर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.